चीनीमंडी.com पॉडकास्ट। पंतप्रधान मोदी यांना शेतकऱ्यांच्या ऊस थकबाकी मुद्द्यात हस्तक्षेप करण्याचा आग्रह। काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रताप सिंग बाजवा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबमध्ये ऊस शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे लवकर मिळावेत यासाठी हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला। पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले की पंजाबमधील साखर कारखान्यांना ऊस नियंत्रण आदेश 1966 आणि ऊस खरेदी आणि पुरवठा विनियमन अधिनियम 1957 नुसार ऊस खरेदीच्या 14 दिवसांच्या आत कारखान्यांनी ऊसाचे पैसे देणे आवश्यकच आहे। पैसे भागवण्यात विलंब झाल्यानंतर त्यांना व्याजासहित पैसे भागवावे लागतील। पण हा कायदा असूनही शेतकऱ्यांना त्यांच्या थकबाकीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते। बाजवा यांनी सांगितले की शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत। शेतकऱ्यांना आपल्या पैशांसाठी महिनोन महिने प्रतीक्षा करावी लागते। अशा परिस्थितीत शेतकरी या जोखीमेबरोबर पीक उत्पादनात विविधता आणण्याचा प्रयत्न करू शकतील। याशिवाय सरकारला राजकोषीय उपाय किंवा बजेटमधील तरतुदीवर लक्ष द्यावे लागतील, ज्यांचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे भागवण्यासाठी केला जाऊ शकेल आणि कारखाना संचालकांकडूनही वसुली केली जाऊ शकेल।